हेलो सचिन सर बोलते हैं ना। हेलो सर नमस्कार, मी अमित गुजराती बोलतोय परांजपे स्कीम आर्यवर्धमधून। परांजपे स्कीम आर्यवर्धमधून हा सर, आपण साईट व्हिजिटला येऊन गेला होतात लास्ट वीक मध्ये। हो सर, आणि आज एक्झॅक्ट तुम्ही प्लॅन करणार होता साईट व्हिजिटसाठी, तर बरं ओके तर कधी जमू शकेल सर तुम्हाला यायला? ओके ओके चालेल सर, वाट बघतो। हो सर ठीक आहे।